सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्र हजर झालाय मॉर्निंग नंबर वन शो घेऊन. 29 मार्च 2016 दिवस उगवलेला आहे. एकूणच मंगळवारचा दिन आणि हात पाय प्रचंड दुखतायत, कारण कालचं झालेलं मोठं सेलिब्रेशन रंगपंचमी मोठ्या उत्साहात आनंदात साजरी झालेली आहे. आणि खऱ्या अर्थानं सगळ्या नाशिककरांसाठी एकदा जोरदार टाळ्या, कारण मोस्ट ऑफ द सिटिझन जे होते त्यांनी कोरडी रंगपंचमी साजरी करण्यावरती भर दिला होता. बऱ्याच ठिकाणी पाण्याचा कमीत कमी वापर केला गेला. या सगळ्यांना सल्यूट करण्याचं काम आज मॉर्निंग नंबर वन मध्ये होणारच आहे. थोड्याच वेळात थॉट ऑफ द डे घेऊन येतोय. थोड्याच वेळात बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे. 7 to 8 कार एनर्जी से भरा हुआ होगा. सो कहीं ना जाइएगा. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.